आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगासाठी तारणमुक्त कर्ज देणाऱ्या योजनेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते मुंबईत सुरुवात। कुठलीही योजना सरकार बंद करणार नसल्याचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुनरुच्चार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 20 फेब्रुवारी रोजी रामटेक इथं महायुतीला बहुमत दिल्याबद्दल अभिवादन सभा। आणि इस्रोकडून सॉलिड रॉकेट मोटर्ससाठी जगातला सर्वात मोठा 10 टन वजनाचा प्रोपेंटल मिक्सर विकसित। आता सविस्तर बातम्या। बँकांमधल्या गैरव्यवहारामुळे खात्यात पैसे अडकून पडलेल्या खातेदारांना अधिक रक्कम देण्याचा सरकारचा विचार आहे। सध्या डीआयसीजीसी मार्फत 5 लाखापर्यंतच्या ठेवी परत मिळतात। ही रक्कम 10 लाखापर्यंत वाढवण्याचा सरकारचा विचार असल्याचं वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागाराजू यांनी आज मुंबईत सांगितलं। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतल्या घोटाळ्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते। विमाधारकांना योजना आवडली नाही, पहिल्या वर्षी ती परत करता येईल, त्यानंतर त्यांना संपूर्ण विमा हप्ता परत मिळेल अशी योजना सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली। संरक्षण क्षेत्रात निर्यात वाढत असल्याचे त्या म्हणाल्या।
डिफेन्स प्रोक्युअरमेंट में आत्मनिर्भरता होना है, इसके लिए डिफेन्स प्रोडक्शन में जितने भी इंडस्ट्री एंगेज्ड है उनके साथ हम पॉलिसी के तहत सपोर्ट करते हैं, उनको हर किस्म का फैसिलिटी बनाकर देते हैं। उसके कारण आज भारत देश में एक्सपोर्ट ऑफ डिफेंस इक्विपमेंट और उससे कमाई मोर देन 24,000 करोड़, अभी शायद उससे भी बड़ा।
गेल्या काही दिवसात देशातल्या शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे। परदेशी गुंतवणूकदार पैसे काढून घेत असल्यानं ही घसरण सुरू आहे। या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, देशातल्या बाजारपेठांमधून गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्यानं गुंतवणूकदार पैसे काढून घेत आहे। जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण झाल्यावर हे प्रकार होतात असं वित्त सचिव तुहीनकांत पांडे म्हणाले। प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्यामध्ये भाविकांसाठी उभारण्यात आलेलं आणि तब्बल 40,000 चौरस फूट क्षेत्रात विस्तारलेलं स्वच्छ सुजल गाव संपूर्ण देशासाठी आदर्श ठरलं आहे। विविध सरकारी उपक्रम इथं कार्यान्वित करण्यात आल्यानं हे गाव उत्तर प्रदेशाच्या ग्रामीण भागातल्या परिवर्तनाचं समग्र दर्शन घडवणारं ठरलं आहे। परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात आज क्रीडापटू मेरी कोम, सुहास येथिराज आणि अवनी लेखरा यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा काळात ताण व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केलं। सुहास येथिराज यांनी न घाबरता आव्हानांना समोर जाण्याचा सल्ला दिला। विद्यार्थ्यांना सल्ला ऐकूया।
द लेसन इज, आप अगर डर छोडोगे फिर आप अपनी नेचुरल गेम खेलोगे, कभी भी ये मत सोचो कि सामने कौन है, क्योंकि उससे आपको कुछ नहीं मिल रहा। आप अपना बेस्ट दो। मैं कन्नड़ा मीडियम में पढ़ता था, कर्नाटका में 3 बार एडमिशन नहीं मिला था स्कूल में, कि इंग्लिश मीडियम में मिला नहीं एक तक। वो कहेगी ये तो गांव से आया है। अगर वहां से यहां तक अगर डेस्टिनी कृपा करके ला सकती है, आप तो आसमान छू सकते हैं।
दररोज पूर्ण लक्ष केंद्रित करून अभ्यास केला तर ते टिकून ठेवू शकाल असं अवनी लेखरा यांनी सांगितलं। तर मेरी कोम यांनी यावेळी बोलताना जर तुम्हाला आव्हान स्वीकारायची असतील तर तुम्ही पुरेसे बलवान असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं। शिवभोजन योजना असो की लाडकी बहीण योजना किंवा शेतकऱ्यांची वीज बिल माफी योजना, कुठलीही योजना सरकार बंद करणार नसल्याचा पुनरुच्चार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला। नागपूर इथं ते बातमीदारांशी बोलत होते। काही योजनांचा लोकांनी गैरफायदा घेतला त्याची तपासणी सुरू आहे, योजनांना पात्र असलेल्यांना लाभ निश्चित मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं। स्थानिक निवडणुका लवकर घेण्याबाबत देखील त्यांनी आपली अपेक्षा व्यक्त केली।
सुप्रीम कोर्टमध्ये ओबीसी आरक्षणासंबंधाने ज्या ज्या बाबी होत्या त्या सरकारकडनं उत्तर आम्ही दिले आहेत। माननीय सुप्रीम कोर्टाने जेव्हा निकाल लागेल, आमची अपेक्षा आहे की लवकर निकाल लागावा, आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो निकाल आहे तो आल्यावर राज्य निवडणूक आयोग जे आहे ते तातडीनं निवडणुका लावेल ही अपेक्षा महाराष्ट्राची आहे, जनतेची आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरसेवक नसणे, जिल्हा परिषदचे मेंबर नसणे शेवटी विकासाला बाधा निर्माण होतो, आणि म्हणून मला असं वाटतं की तातडीनं आपण या निवडणुका झाल्या पाहिजे अशी अपेक्षा आहे।
आपल्या स्थापनेचे 109 वर्ष साजरे करीत असलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने अधिकाधिक मुलींना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यातील विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील शाळांशी संपर्क वाढवावा असं आवाहन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी आज मुंबईत केलं. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला विद्यापीठाचा 74वा दीक्षांत समारोह विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. महिला विद्यापीठाने नुकतेच चंद्रपूर इथं उपकेंद्र सुरू केले असल्याचं नमूद करून विद्यापीठाने आदिवासी भागातील मुलींची उच्च शिक्षणातून होणारी गळती कमी करण्याच्या दृष्टीने या संपूर्ण समस्येचे अध्ययन करावे अशा सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
विधानसभेत महायुतीला बहुमत दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे या राज्याच्या विविध भागात अभिवादनपर सभा घेत असून ते विदर्भाच्या दौऱ्यावर 20 फेब्रुवारी गुरुवारी रामटेक इथं नगरधन मैदानावर दुपारी 4 वाजता अभिवादन सभेला संबोधित करणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते आणि राज्याचे अर्थ राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी शिवसेनेत काही पक्ष प्रवेश देखील होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारतानं सॉलिड रॉकेट मोटर्ससाठी जगातला सर्वात मोठा 10 टन वजनाचा प्रोपेलंट मिक्सर विकसित केला आहे. हे तंत्रज्ञान भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या सतीश धवन अंतराळ केंद्रानं बंगळुरू इथल्या केंद्रीय उत्पादन तंत्रज्ञानाच्या संस्थेच्या सहकार्यानं विकसित केलं आहे. या मिक्सरचं वजन 150 टन आहे. या मिक्सरमुळे रॉकेट प्रक्षेपणासाठी आवश्यक असलेल्या सॉलिड प्रोपेलंट घटकाचं अचूक आणि सुरक्षित मिश्रण सुनिश्चित होतं. हे तंत्रज्ञान तंत्रज्ञानात भारताच्या वाढत्या स्वावलंबत्वाचं प्रतीक आहे असं इस्रोनं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पुढाकाराने व सर्व सहकारी संस्थांच्या सहकार्याने वर्षभर विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. या उपक्रमामध्ये सहकार क्षेत्रातील संस्थांप्रमाणेच विविध क्षेत्रातील संस्था आणि नागरिकांचा सहभाग मिळून व्यापक आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी आज अकोला इथं दिले. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा सहकार विकास समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कुंभार म्हणाले की वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत वैविध्य आणि अधिकाधिक संस्था व्यक्तीचा सहभाग मिळवावा. जिल्ह्यातील 936 सेवा सहकारी संस्थांची माहिती राष्ट्रीय सहकारी डेटाबेसवर अपलोड करण्यात आली आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून तालुक्याच्या ठिकाणी गोदाम, सीएससीसी सेंटर, जनऔषधी केंद्र आदीसाठी प्रयत्न व्हावेत असेही निर्देश त्यांनी दिले. विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथ सहवासतर्फे भाषा सखी या उपक्रमांतर्गत उद्या 19 फेब्रुवारी रोजी विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथालयात दुपारी 4 वाजता साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित डॉ विनोद आसुदानी यांच्या हस्ते हतो पकडिये जा या सिंधी काव्य संग्रहातील काही निवडक कवितांचे उजेडाच्या पलीकडे या शीर्षकाखाली अभिवाचन आयोजित करण्यात आले आहे. डॉ विनोद आसुदानी हे अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक असून ते आचार्य पदवीने सन्मानित होत आहेत. ते देशातील पहिले आणि एकमेव अंध कवी आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगासाठी तारणमुक्त कर्ज देणाऱ्या योजनेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते मुंबईत सुरुवात. कुठलीही योजना सरकार बंद करणार नसल्याचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुनरुच्चार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 20 फेब्रुवारी रोजी रामटेक इथं महायुतीला बहुमत दिल्याबद्दल अभिवादन सभा आणि इस्रोकडून सॉलिड रॉकेट मोटरसाठी जगातला सर्वात मोठा 10 टन वजनाचा प्रोपेलंट मिक्सर विकसित. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 प्रसारित होईल. नमस्कार.